प्रकरण 19 ईश्वर तरल आणि स्पंदनमय। ईश्वर आहे हे तर मानावेच लागेल, तो नाही असे सरळसोट म्हणणे हे अविचारीपणाचं ठरणार आहे। ईश्वर नाही असं म्हणणं म्हणजे सर्व क्रिया करीत असताना देखील मी जिवंत नाही असं म्हणण्यासारखंच आहे। तसं म्हणण्याचा बोलण्याचा अधिकार आपल्याला जरूर आहे, फक्त विचार एवढाच करायचा आहे की आपल्याला हा अधिकार देणारा कोण। हा वैचारिक प्रश्न आहे, याचा अर्थ असा, हा विचार करणारा कोण। नुसता विचारच आपल्यात कुठेतरी चालतो असे नाही, तर मी जिवंत नाही किंवा देव मानित नाही असे शब्द मुखावाटे बाहेर पडतात, तेव्हा भावतरंगही निर्माण झालेले असतात। हे भावतरंग शब्दबद्ध करणारा, त्या शब्दांना भाषेची योजकता देणारा आणि त्यांना आवश्यक ती स्वरयोजना करून मुखावाटे उच्चार करविणारा हा कोण, एवढा विचार केला तरी पुरे। तर्कशक्ती ही प्रत्येकाला जन्मतःच आहे, त्याचाच वापर आपापतः होऊ लागतो आणि उत्तर सहजच गवसतं की माझ्यात काहीतरी असं तत्व आहे की जे ह्या स्थूल देहाकडून कार्य करून घेतं। तेही नाही असे तर विचारवंताला म्हणताच येणार नाही, ते म्हणून जे काय आहे तोच ईश्वर। त्याला नाव हवे तर कुठलंही द्या, काही लोक त्याला आकाशातला बाप म्हणतील, काही देव म्हणतील, काही अल्ला म्हणतील, भोळे भाबडे सामान्य जन त्याला राम, कृष्ण, पैगंबर, यशू, नानक आदी नावांनी संबोधतील। या नावानावातला फरक सोडून दिला तर ते तत्व म्हणून प्रत्येक सुजाण व्यक्तीला मानणेच भाग आहे। फक्त मानणे किंवा न मानणे हा जो फरक निर्माण होतो, त्याचे कारण ईश्वराचं स्वरूपच जरा वेगळं आहे। आपल्या सर्व पंचज्ञानेंद्रियांनी फक्त बाहेरच्या जगाचा अनुभव घेऊ शकतो, जसं दिसतं, ऐकायला येतं, वास येतो, चव कळते किंवा स्पर्श जाणवतो, म्हणजे तरी नेमकं काय होतं? बाहेरील विश्वाचे आपल्याला ज्ञान होतं। पंचज्ञानेंद्रिय ही ज्ञानप्राप्तीची माध्यम होत, त्याच्याद्वारे ज्ञान होतं, म्हणजे तरी नेमकं काय होतं? वस्तूचं आकलन होतं, म्हणजेच तत्व गवसतं। असा प्रश्न येतो की तत्व म्हणजे तरी काय आणि ते कुठं आणि कसं गवसतं? एक मोठी सुरेख आणि सांकेतिक गोष्ट आहे। सृष्टी निर्माण केल्यावर प्रजापती आपल्या प्रधानांबरोबर चर्चा करीत होता। विषय होता सृष्टीचे चालक तत्व कुठे असावे किंवा ते कुठे लपवून ठेवावे की जिथून ते मनुष्याला हुडकून काढता येणार नाही। एक प्रधान म्हणाला आकाशात खूप उंचावर, दुसरा म्हणाला समुद्रात खूप खोल। प्रजापती म्हणाला की मानवाची बुद्धी अति प्रचंड क्षमतेची असल्यामुळे तो ही दोन्ही ठिकाणे केव्हा तरी काबीज करीलच, म्हणून निर्णय असा घेण्यात आला की मानवाच्या बुद्धीलाही अतर्क्य अशाच ठिकाणी ते तत्व ठेवावं। आज आपण पाहतो की विज्ञानाने विलक्षण भरारी मारून आकाश आणि समुद्र यांचा जणू अंत गाठलेला आहे, परंतु कुठेच हे तत्व वस्तूसारखं हाती येत नाही आणि येण्याची शक्यताही नाही, कारण ते तत्व आहे। पंचज्ञानेंद्रियांनी गवसणारं जे ज्ञान, त्याचंच हे मूल तत्व आहे। मन आणि बुद्धी तिथे पांगळी पडते, कारण मन आणि बुद्धीला मर्यादा आहेत। ज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेतला असेल त्यावरच मन आणि बुद्धी तर्क करू शकतं, म्हणून तत्वापर्यंत तर्कही जाऊ शकत नाही। शेवटी बुद्धीलाच बुद्धीची मर्यादा कळून ती स्तब्ध होते आणि त्याच वेळी ते अतर्क्य साकार होते, प्रत्यक्षात उतरते। मात्र त्याचा अनुभव ज्ञानेंद्रिय घेऊ शकत नाहीत, त्यावेळी आपला कधीही अनुभवास न येणारा एक वेगळाच डोळा जणू उघडलेला असतो। सर्व ज्ञानेंद्रिय गळून पडलेली असतात, फक्त तिसरा डोळा तेवढा कार्यरत असतो। त्या तत्वाचं ईश्वराचं त्यावेळी प्रत्यक्ष अवतरण असतं। अत्यंत तरल पण सुस्पष्टपणे स्पंदन करणारी तीव्र आवर्तनं तेजोलहरींचं रूप घेऊन जणू नृत्य करीत असतात आणि तिसरा डोळा अधुंद होऊन हे टिपत असतो तोच ज्ञानचक्षू आणि त्यानेच गोचर होणारा तरल आणि स्पंदनमय असा ईश्वर सर्वत्र भरलेला पण हाती न येणारा चर्मचक्षूंनी न दिसणारा सोहम हंसः।